कथा एका महान शिक्षण तपस्वीची. ज्ञान प्रबोधिनीचे शिल्पकार कैलासवासी डॉक्टर आप्पा पेंडसे यांचं जीवन आणि चिंतन. गेल्या भागात आपण व्यक्तिगत उपासनेमुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्वात कसा बदल होतो ते पाहिलं. सामूहिक उपासनेचे आणखी वेगळे परिणाम आप्पांनी सांगितले आहेत. व्यक्तीला जसं मन असतं तसं समूहाचं देखील एक मन असतं. एखाद्या भयंकर घटनेची अफवा पसरली की सामूहिक चित्तात भीतीची भावना पसरते. समजा भूकंप होणार, पूर येणार अशा अफवा उठल्या तर पळापळ होते. एखादा जमाव काही कारणाने बिथरतो, झुंड वृत्तीने प्रक्षोभक गोष्टी करायला लागतो, त्यामुळे सर्व मोठ्या समूहामध्ये क्रोधाची भावना पसरते आणि अविवेकी कृत्यांना प्रारंभ होतो. पण जेव्हा एखादा लोकसमूह रागावलेला किंवा घाबरलेला नसतो तेव्हा काही विधायक आणि शुभंकर गोष्टी त्याला आपल्या समूह चित्ताची जाणीव करून देतात. एकाच स्वरात एकच आशय असलेली प्रार्थना म्हणणं यामुळे सामूहिक मनाच्या विधायकतेला जाग येते. आपण सर्वांनी मिळून काहीतरी चांगलं कार्य करावं अशी प्रेरणा निर्माण होते. आनंद आणि उत्साहाच्या लहरी उमटू लागतात. कुटुंबाबाबत सुद्धा असं म्हटलं जातं की द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. जे कुटुंब एकत्रित प्रार्थना करतं त्याचं ऐक्य स्थिरता टिकून राहते, परस्पर प्रेम वाढत राहतं. तसं समाजालाही स्थिर राहण्यासाठी एकत्र प्रार्थनेची उपासनेची गरज आहे. एकत्रित रीतीने केलेल्या शुभ संकल्पांची शक्ती फार मोठी असते. लाखो लोकांनी साधा मीठ उचलण्याचा संकल्प केला आणि कृती केली आणि ब्रिटिश सत्तेचा पाया डळमळला. पाश्चात्य देशांमध्ये शेकडो हजारो व्यक्ती सुरेल समूह गान करतात, त्याचा प्रभाव विलक्षण असतो. सामूहिक गायन, सामूहिक व्यायाम, सामूहिक भजन, शेकडो हजारो लोकांनी एकावेळी सूर्यनमस्कार घालणं, एकावेळी घंटानाद करणं अशा सामूहिक कृतींनी सामूहिक इच्छाशक्ती प्रबल होत असते. व्यक्तीचं चित्त समूहाच्या चित्ताशी तद्रूप कसं होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरीची वारी. पुण्यातील काही जण एकदा पालख्यांना निरोप द्यायला दिवे घाटाच्या पायथ्यापर्यंत गेले होते. टाळ मृदुंगाचा गजर करत, अभंग म्हणत आणि विठोबा रखुमाईचा, माऊलींचा, तुकोबारायांचा नामघोष करत चाललेल्या घाट चढणाऱ्या दिंड्यांच्या मागून आणखी खूप दिंड्या येताना त्यांना दिसत होत्या. एका दिंडीबरोबर त्यांचीही पावलं पंढरीची वाट कधी चालायला लागली ते त्यांना कळलं देखील नाही. सर्व बाजूंनी वारकऱ्यांच्या प्रवाहात, भक्तीच्या प्रवाहात ते बुडून गेले. दिंड्यांच्या लाटांवर लाटा त्यांच्या अंगावरून जात होत्या. माऊली माऊली याखेरीस शब्द ऐकू येत नव्हता. आता ते कोणी वेगळे राहिले नव्हते तर एका विराट पवित्र प्रवाहातले बिंदू बनून गेले होते. सामूहिक चित्त अनुभवण्याचा हा प्रसंग सर्वांच्या स्मरणात आनंद आणि उल्हास जागवित राहिला. जे कृष्णमूर्ती म्हणतात की जगात जे जे प्रश्न आहेत, राष्ट्रांचे, वंशांचे, समाजांचे, त्यांचं मूळ व्यक्तीच्या चेतनेत आहे. या चेतनेत हिंसा, द्वेष, संताप भरलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब जगात चाललेल्या अतिरेकी हिंसाचारात दिसत आहे. सामूहिक उपासनेने व्यक्तीचं मन पालटणं, व्यक्तीला समूहाच्या हिताला अनुकूल असं बनवणं, परस्परांविषयी प्रेम आणि सद्भावना वाढीला लावणं, या सर्व गोष्टी उपासनेने म्हणजे सामूहिक उपासनेने होऊ शकतात. दुसऱ्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्र आणि जर्मनी जपान इत्यादी युद्धात प्रमुख सहभाग असणारी राष्ट्र यांच्यामधील युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या मातांचं एक संमेलन भरलेलं होतं. युद्धाच्या दुष्परिणामांची झळ सर्वांनाच लागलेली होती. प्रियजनांचा वियोग सर्वांना सहन करायला लागलेला होता. या समान व्यथेच्या धाग्याने परस्पर विरोधात लढलेल्या राष्ट्रांमधल्या मातांना एकत्र बांधलं. आपल्या वीरपुत्रांसाठी त्या सर्व मातांनी एकत्र येऊन साश्रुनयनांनी प्रार्थना म्हटली. त्यात म्हटलं होतं की हे परमेश्वरा, आम्हाला परस्परांची क्षमा मागू दे, परस्परांना क्षमा करता येऊ दे. ज्यात कोणाचेच हित नाही अशी भीषण युद्ध आम्हाला टाळता येऊ देत. सूडाच्या जागी क्षमा, तिरस्काराच्या जागी प्रेम आणि कलहाच्या जागी परस्पर सहकार्यवृत्ती निर्माण होऊ दे. मानव जातीला भविष्यकाळात अशा भयंकर प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ कधीही येऊ नये यासाठी आम्ही सर्वजणी एकत्रित प्रयत्न करू. हे परमात्मन, तू आमच्या प्रयत्नांना यश दे. हृदय हेलावून टाकणारी अशी ती मातांची प्रार्थना होती. जगातल्या सुज्ञ व्यक्तींना सामूहिक प्रार्थनेचं महत्त्व नेहमीच वाटत आलं आहे. सर्व धर्मांमधील संत पुरुषांनी आपल्या शिष्य परिवारांना एकत्रित प्रार्थना करण्याबाबत सुचवलं आहे. आपल्या प्राचीन ऋषींनी म्हटलं आहे, समानीव आकृतीही समाना हृदयानी वहा. आमचा विचार एक असो, आमची हृदय अभिन्न असोत, आपांनी समान विचार समान हृदय यांना समान कृतीची जोड दिली. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रेरणेने हजारो घरांमध्ये मातृभूमीची पूजा आणि उपासना होऊ लागली. सर्व संप्रदायांच्या पलीकडे आपला देश आणि देव म्हणजे परमचैतन्य यांची उपासना आपांनी घरोघरी रुजवली. त्यांचे शब्द असे आहेत, समकृती समकृती समकार्य, हृदय स्पंदन घडो मन एक, विमल हेतुस्फुरो नवनीत, विमल राष्ट्र घडो अभिजात, विकसता विकसता विकसावे, सर्वांनी मिळून विकसावे, हाच आपांचा ध्यास होता.